नहेम्या अध्याय सहा. आता जेव्हा मी भिंत बांधल्याचे सनबल्लट, तोबिया, गेशेम हा अरब आणि आमचे इतर शत्रू यांनी असे ऐकले की भिंतीतली भगदाडे मी बुजवली पण वेशीचे दरवाजे अजून बसवले गेले नव्हते, तेव्हा सनबल्लट आणि गेशेम यांनी मला असा निरोप पाठवला की नहेम्या ये, आपण एकमेकांना ओनोच्या मैदानातल्या एखाद्या गावात एकत्र भेटू. पण त्यांचा हेतू मला इजा करण्याचा होता. तेव्हा मी माझ्या निरोप्यांमार्फत असा निरोप पाठवला की एका महत्त्वाच्या कामात असल्यामुळे मी खाली येऊ शकत नाही. तुम्हास भेटायला आल्यामुळे काम थांबावे असे मला वाटत नाही. सनबल्लट आणि गेशेम यांनी हाच निरोप माझ्याकडे चार वेळा पाठवला आणि मीही त्यांना प्रत्येक वेळी हेच उत्तर पाठवले. मग पाचव्या वेळी सनबल्लटाने आपल्या मदतनिसा करवी हाच निरोप मला दिला. यावेळी त्याच्याकडे उघडे पत्रे होती. त्यामध्ये असे लिहिले होते, राष्ट्रामध्ये एक अफवा पसरली आहे आणि गेशेमही हेच म्हणत आहे की तू आणि यहुदी मिळून राजा विरुद्ध बंड करायच्या बेतात आहात, म्हणूनच तुम्ही यरुश्लेमेच्या तटबंदीची बांधकामे करीत आहात. तू यहुदी लोकांचा नवा राजा होणार अशी अफवा आहे. यहुदात राजा आहे असे स्वतःबद्दल घोषित करायला तू यरुश्लेमामध्ये संदेष्टे नेमले आहेस. नहेम्या, राजा अर्थहशस्त्या हे सगळे कानावर जाईल हे मी तुला बजावून ठेवतो. तेव्हा ये, आपण एकदा भेटून त्याबद्दल बोलू. तेव्हा मी सनबल्लटाला उलट उत्तर पाठवले की तू म्हणतोस तसे काही चाललेले नाही, या केवळ तुझ्याच मनातल्या कल्पना आहेत. आमचे शत्रू आम्हाला भीती दाखवायला प्रयत्न करत होते. ते मनात म्हणत होते, यहुदी घाबरतील आणि काम चालू ठेवण्याची उमेद त्यांच्यात राहणार नाही आणि भिंतीचे काम पुरे होणार नाही. मग मी प्रार्थना केली, देवा मला बळ दे. मी एकदा दलायाचा पुत्र शमाया याच्या घरी गेलो. दलाया हा महेदबेलचा पुत्र. शमायाला आपल्या घरीच थांबून राहावे लागत होते. तो म्हणाला, आपण देवाच्या मंदिरात भेटू, आत पवित्र जागेत जाऊन आपण दरवाजे बंद करू, कारण ते तुला ठार मारायला येत आहेत. ते आज रात्रीच तुला ठार मारायला येतील. पण मी शमायाला म्हणालो, माझ्यासारख्याने पळून का जावे? जीव वाचवण्यासाठी माझ्यासारख्या मनुष्याने मंदिरात का जावे? मी जाणार नाही. शमायाला देवाने पाठवले नव्हते हे मला माहीत होते, पण तरीही त्याने माझ्या विरुद्ध भाकीत केले, कारण तोबिया आणि सनबल्लटाने त्यास त्याबद्दल पैसे चारले होते. मला हैराण करून घाबरवावे यासाठी शमायाला पैसे दिले जात होते. घाबरू नका, लपून बसण्यासाठी मंदिरात जाण्याचे पाप माझ्या हातून व्हावे अशी त्यांची इच्छा होती. तसे झाले असते तर माझी अप्रतिष्ठा करायला आणि माझी अपकीर्ती करायला माझ्या शत्रूंना ते एक कारण मिळाले असते. देवा कृपा करून तोबियाच्या आणि सनबल्लट यांची आठवण ठेव आणि त्यांनी केलेली दुष्कृत्ये आठव. मला भय दाखवणारी नोद्या ही संदेष्ट्री आणि इतर संदेष्टे यांचेही स्मरण असू दे. मग अलूल महिन्याच्या 25व्या दिवशी यरुश्लेमेच्या भिंतीचे काम 52 दिवसांनी समाप्त झाले. हे आमच्या सर्व शत्रूंनी व आमच्या भोवतीच्या सर्व राष्ट्रांनी पाहिले. तेव्हा त्यांना भीती व लाज वाटली, कारण आमच्या देवाच्या मदतीने हे काम झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या दिवसात यहुदातील श्रीमंत लोक तोबियाला सारखी पत्रे पाठवत होते आणि तोबिया त्यांना उत्तर देत होता. यहुदातील बऱ्याच लोकांनी त्याच्याशी प्रामाणिक राहायचे त्यास वचन दिले होते, कारण अरहाचा पुत्र शखन्या याचा तोबिया हा जावई होता. तोबियाचा पुत्र योहानन याचे मशुल्लामाच्या कन्येशी लग्न झाले होते. मशुल्लाम हा बरेख्याचा पुत्र. तोबिया किती चांगला आहे हे ही माणसे मला सारखी सांगत आणि मी काय करत असे ते तोबियाला सांगत असत. मला भयभीत करण्यासाठी मग तोबिया मला पत्रे पाठवी.